श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सर्वांच्या हृदयामध्ये असणारा, सर्वांच्या आत असणारा स्मृती, ज्ञान, विस्मृती या सर्वांना कारणीभूत असणारा परमात्मा म्हणतात की तो मी आहे। सर्व वेदांकडून जाणून घेण्यास योग्य सुद्धा मी आहे। माऊलींनी पूर्वपक्ष करून सांगितलं की अर्जुनाला निरुपाधिक स्वरूप विचारायचं होतं, पण देव ते उपाधी करून सांगत होते। देव असं का करतात हे पुढल्या श्लोकापासून आपल्याला कळून येईल। पण परिव्याची चंद्ररेखा निरुता दावावया शाखा दाविजे देवी औपाधिका बोली इया। आकाशात चंद्र दाखवायचा असेल तर शाखा चंद्र न्यायाने एका झाडाची फांदी तोडून त्या वाईचा शेप आणून त्या वाईच्या शेपच्या मध्ये चंद्र दाखवतात, याला शाखा चंद्र न्याय म्हणतात। त्या शाखा चंद्र न्यायाने परमात्मा आधी उपाधी सांगून नंतर निरुपाधिक स्वरूपाचं वर्णन करणार आहे। हा 15व्या अध्यायाचा 16वा श्लोक असेल। याच्यावरचं निरूपण थोडंसं लांब आहे आणि ते निरूपण लांब असल्यामुळे आपण त्याला 2 दिवसामध्ये घेऊ। सुरू करूया आजचा भाग, अध्याय 15वा, श्लोक 16वा।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरस्सर्वाणि भूतानि कूटोस्थोक्षर उच्यते।
या संसारामध्ये क्षर आणि अक्षर असे हे 2 पुरुष आहेत। वास्तविक हा पुरुषोत्तम योगाचा अध्याय आहे, हा पहिला निदर्शक श्लोक आहे। या संसारामध्ये माऊली सांगतात क्षर आणि अक्षर असे हे 2 पुरुष आहेत। सर्व भूते म्हणजे सर्व जिवंत सजीव जेवढे काही आहे ते सर्व क्षर आहेत आणि मायोपाधीने मायेच्या उपाधीने युक्त असे जे चैतन्य ते अक्षर म्हणून ओळखले जाते। तर एक झाला क्षर पुरुष आणि दुसरा झाला अक्षर पुरुष।
मग तो म्हणे गा सव्यसाची पैये संसार पांटणीची वस्ती साविया टांची दुपुरुषी जैसी आघवाची गगनी नांदती दिओ रात्री दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे। आणि कही तिजा पुरुष आहे परी तो या दोन्हीचे नाव नसाहे जो उदेला गावे सी खाए दोही ते यया परी ते तव गोठी असो आधी दोहींची हे परियेसो संसार ग्रामा वसो आले असती। एक आंधळा वेडा पंगू एर सर्वांगे पुरता चांगू परी ग्राम गुणे संगू घडला दोघा।
ते श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले अरे अर्जुना, या संसार रूपी नगरातील वस्ती स्वभावतःच अल्प अशा 2 पुरुषांची आहे। ही संपूर्ण वस्ती म्हणजे ही सगळी भूतसृष्टी फक्त 2 पुरुषांनी बनलेली आहे। ज्याप्रमाणे सर्व आकाश, आकाशामध्ये दिवस आणि रात्र हे 2च असतात, त्याप्रमाणे या संसार रूपी राजधानीमध्ये हे 2च पुरुष असतात। या दोघांच्या व्यतिरिक्त एक तिसरा पुरुष देखील आहे, परंतु तो या दोघांचे नावसुद्धा सहन करीत नाही आणि तो का एकदा प्रकट झाला म्हणजे या दोघांना त्यांच्या गावासकट नाहीसा करतो। परंतु ती तिसऱ्या पुरुषाची गोष्ट सध्या राहू दे, आधी हे जे 2 संसाररूपी गावात वस्तीला आलेले पुरुष आहेत त्यांच्याविषयी तुला ऐकवितो ऐक। त्या दोघांपैकी एक आंधळा, आंधळा म्हणजे ज्ञान दृष्टीहीन, त्याला ज्ञानाची दृष्टी नाही, वेडा म्हणजे भ्रमाने हा देहच मी आहे असं म्हणणारा, आणि पांगळा म्हणजे उपाधीच्या तंत्र झाल्यामुळे त्याच्याशिवाय जास्त काहीच करता येत नाही, उपाधीच फक्त सगळं काही करते, मी हे केलं, मी ते केलं, मी आणि माझी उपाधी. दुसरा मात्र सर्वांगाने परिपूर्ण आहे, तो चांगला आहे, पण दोघेही एकाच गावात राहतात आणि दोघांनाही एकमेकांची गरज आहे म्हणून त्यांची संगत जुळली.
तया एका नाम अक्षरू इराते म्हणती अक्षरू इही दोहीची परी संसारू कोंदलासे. आता अक्षरू तो कवणू अक्षरू तो किं लक्षणू हा अभिप्राओ संपूर्णो विवंचुगा. तरी महदहंकारा लागुनिया धनुर्धरा तृणांतीचा पांगोरावरी पैगा. जे काही साने थोर चालते अथवा स्थिर किंबहुना गोचर मनमुद्धी जे. जे तुले पाच भौतिक घडते जे नाम रूपा सापडते गुणत्रयाच्या पडते कामठा जे.
या दोघांपैकी एकाचे नाव क्षर आहे, पहिल्याचे नाव क्षर आहे आणि दुसऱ्याला अक्षर असे म्हणतात. हे आहेत दोघेच, परंतु या दोघांनीच सर्व संसार ठेचून भरला आहे. आता क्षर पुरुष तो कोण आणि अक्षर पुरुषाचे लक्षण काय, हा सर्व अभिप्राय अर्जुना तुला स्पष्ट करून सांगतो, नीट ऐक. तर अर्जुना, महत तत्व अहंकारापासून तो शेवट गवताच्या टोकापर्यंत जे काही लहान आणि मोठे जंगम अथवा स्थावर फार काय सांगावे, जे मन आणि बुद्धी यांच्याकडून जाणले जाते, जेवढे म्हणून पंचमहाभूतांनी तयार झाले आहे, नाम आणि रूप यामध्ये जे जे सापडले आहे, जे तीन गुणाच्या टाकसाळीपासून उत्पन्न होते, असे जे लोक आहे त्यांना काय म्हणतात,
भूताकृतीचे नाणे घडत भांगारे जेणी काळासी जो खेळणे जिही कवळा. जाणणेची विपरीते जे जे काही जाणी जते जे प्रतिक्षणी निमते होऊनिया. अगा काढूनी भ्रांतीचे दांग उभवी सृष्टीचे आंग हे असो बहु जग जया नाम. पै अष्टधा भिन्न ऐसे जे दाविले प्रकृती मिसे जे क्षेत्र द्वारा छत्तीसे भागी केले. हे मागील सांगो किती अगाताची जे प्रस्तुती वृक्षाकार रूप करीती निरूपिले.
तर प्राणीमात्रांचे आकार रूपी नाणे ज्या सोन्याचे बनते किंवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो, विपरीत ज्ञानानेच जे जे काही जाणले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणामध्ये उत्पन्न होऊन नाहीसे होते, अरे अर्जुना, भ्रांतीरूपी जंगलामध्ये लाकडानी जो सृष्टीचा आकार उभारला जातो, हे फार वर्णन करणे राहू दे. ज्याला जग असे म्हणतात ना, जे आठ प्रकारचे वेगवेगळे करून प्रकृतीच्या रूपाने आधी दाखवले, आधी सांगितली ना अष्टधा प्रकृती, अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूते आणि मनबुद्धी अहंकार, ही माझी प्रकृती आठ भागात विभक्त झालेली आहे असं सांगितलं होतं देवानी. आणि त्याच प्रकृतीला पुढे 13व्या अध्यायामध्ये 36 गुणांनी विभक्त करून सांगितलं आणि त्याला क्षेत्र म्हटलं. हे मागचे किती सांगावे अर्जुना. आता या अध्यायामध्येच वृक्षाच्या उलट्या लटकलेल्या वृक्षाच्या आकाराचे रूपक जे काही सांगितले ते जे आहे ते एका पुरुषाचे रूप आहे. तो पुरुष कोणता,
ते आगवेची साकारी कल्पुनी आपणया पुरे जाले असे तदनुसारे चैतन्यची। जैसा कुहा आपणची बिंबे सही सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे मग क्षोभला समारंभे घाली तेथ का सलीली असतची असे व्योमावरी व्योम बिंबे जैसे अद्वैत होनी तैसे द्वैते घेपे। अर्जुना गाया परी साकार कल्पुनी पुरी आत्मा विस्मृतीची करी निद्रा तेथ पै स्वप्नी सेजार देखिजे मग पहुडणे जैसे तेथ कीजे तैसे पुरी शयन जाणिजे आत्मयासी।
ते सर्व साकार जगत स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारचे देह आपल्याला राहण्याला गाव असे कल्पून तो गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देह हे सगळे आपण आहोत असे चुकून चैतन्य समजू लागते। ज्याप्रमाणे सिंह एखाद्या विहिरीमध्ये आपणच प्रतिबिंबित होतो आणि त्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून तो त्या प्रतिबिंबावर खवळतो आणि मग त्या आवेशाने त्या आळामध्ये त्या विहिरीमध्ये उडी घालतो। अथवा पाण्यामध्ये मूळचे आकाश असून त्या आकाशावरच बाहेरल्या आकाशाचे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी तादात्म्य करते। अरे अर्जुना, याप्रमाणे आकारवान शरीर हेच नगर कल्पून आता तेथे आपला आपल्याला विसर हीच कोणी झोप घेतो। आता या ओळीवरून एखाद्याला असे वाटेल की चैतन्य खरोखरच निसते की काय, तर त्याचे समाधान या ओळीमध्ये उदाहरणाने करतात की स्वप्नामध्ये बिछाना पहावा, त्या स्वप्नातच जसे निजावे त्याप्रमाणे आत्म्याचे साकार शरीररूपी नगरामध्ये निजणे आहे असे समज। तो आत्मा निजलेला असतो म्हणून त्याला असं वाटत असते की मी देह आहे। पाठी तिये निद्रेचे निभरे मी सुखी दुःखी म्हणत घोरे अहम समाधीचे नि थोरे ओ सणाये सदा। हा जनकू हे माता हा मी गौरहीन पुरता पुत्र वित्त कांता माझे हे ना। ऐसिया विंधौनी स्वप्ना धावत भव स्वर्गाचिया राणा तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषुगा। आता ऐक क्षेत्र ज्ञू येणे नामे जयाते बोलणे जग जीऊ का म्हणे जिये दशेते। जो आपुलेनी विसरे सर्वभूतत्वे अनुकरे तो आत्मा बोलिजे क्षरे पुरुषु नावे। तर त्या निद्रेच्या भराने तो झोपला असला आत्मा, तर त्या निद्रेच्या भराने विसर रूपी गाढ झोप लागल्यामुळे मी सुखी मी दुःखी असे म्हणणे रूप घोरतो आणि मी या गाढ झोपेत मोठ्याने बरळतो। हा बाप ही आई, मी गोरा तो काळा, व्यंग असलेला किंवा पुरता मी सुंदर, हे जे वेगवेगळे प्रकारचे गुण दिसून पडतात, हे धन ही स्त्री हा माझा मुलगा, अशा स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार आणि स्वर्गरूपी रानामध्ये धावते अर्जुना, त्या चैतन्याला क्षरपुरुष हे नाव आहे। क्षरपुरुष म्हणजे जो पुरुष त्या 36 तत्वांनी त्या अष्टधा प्रकृतीचा बनलेला आहे किंवा 36 तत्वाचा क्षेत्र बनला आहे किंवा ते पूर्ण झाड उलट लटकलेलं झाड भवद्रुम, भवद्रुम म्हणजे भववृक्ष, तर ते हे सगळं याला क्षरपुरुष म्हणतात। क्षर ज्याचा नाश होतो, क्षरपुरुष। आता अर्जुना ऐक, याविरुद्ध क्षेत्राच्या विरुद्ध क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात किंवा जो क्षेत्राला जाणतो जो क्षेत्राचा मालक असतो अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात. जीव म्हणजे कोण? त्या आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब जे तुमच्या आमच्यामध्ये आहे, जो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे ज्या ज्या शरीरादी उपाधीशी संबंध येईल त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहे असा अभिमान घेतो, त्या आत्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात. आता क्षर चैतन्याला पुरुष का म्हणायचे, त्याची दोन कारणे पुढे या बोवीमध्ये सांगतात.
जे तो वस्तू स्थिती पुरता म्हणून आली पुरुषता, वरी देहपुरी निदेजता पुरुषू नावे. आणि क्षरपणाचा नाथिला आळू ययायसे नियाला, जे उपाधीची आतला म्हणून या. जैसी खळाळीची या उदका सरसी उदाळे चंद्रिका, तैसा विकारा उपाधिकाय साची गमे. का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका तै सरीसीच भ्रंशे, तैसा उपाधिनाशी नदीसे उपाधिकू. ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व याते जोडे, तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाव.
आता क्षर चैतन्याला पुरुष का म्हणायचे, त्याची दोन कारणे या ओवीत आहे. क्षर चैतन्य आणि अक्षर चैतन्य, क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. जरी या अक्षर चैतन्याचे उपाधीशी तादात्म्य केले आहे तरी तो वस्तुस्थितीने म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाने पूर्ण आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी पुरुषपणा आला आहे. शिवाय तो देहरूपी नगरामध्ये निजणारा आहे म्हणून त्याला पुरुष हे नाव आहे. आता याला क्षर का म्हणायचे, त्याचे कारण काय? तो कामाने उपाधीशी तादात्म्य करून राहिला आहे म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आलेला आहे. ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या पाण्यामध्ये पडलेले चंद्राचे प्रतिबिंब सुद्धा वर खाली होत असते आणि त्यामुळे ते प्रतिबिंब उसळते, त्याप्रमाणे हा क्षर पुरुष उपाधीच्या विकारामुळे नाश पावणारा असा वाटतो, पण तो नाश पावणारा नाही, तो चैतन्य आहे. अथवा खळखळ वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबर चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब सुद्धा नाहीसे होते. अगदी त्याप्रमाणे उपाधीने युक्त असलेले उपहित चैतन्य हे उपाधीच्या नाशाबरोबर दिसेनासे होते. उपाधीचा नाश झाला म्हणजे हे शरीर खाली पडलं की आपण त्याला मेला म्हणतो, मेला माणूस, पण तो फक्त उपाधीचा नाश झालेला आहे, तो त्या चैतन्याचा नाश नाही. याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले. उपाधीच्या योगाने हा वाटतो की हा जिवंत आहे, हा मेलेला आहे, तर तो उपाधीचा योग करून असतो आणि त्या क्षणिकत्वामुळे उपाधीच्या त्या नाशवंतपणामुळे याला क्षर असे नाव झाले. या श्लोकाचा उरलेला भाग आपण उद्या घेऊ आणि आज आपण इथेच थांबू.
पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.